सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्रा तुमच्या सोबत. आणि मॉर्निंग नंबर वन मध्ये पोरांना लागलेल्या सुट्ट्यांबद्दल जरा आज बोलणं सुरू होतं. आणि आपल्या एका लिस्नरनी महत्वाची जी गोष्ट सांगितली होती ती सांगता सांगता राहिलो होतो मी. डेफिनेटली सुट्ट्या सेलिब्रेट करण्याचा माहोल एकूणच पद्धत बदललेली आहे, पण अजूनही असे कितीतरी पालक आहेत जे विद्यार्थ्यांना ह्या आजच्या तुम्हाला काय करायचं मोबाईल गेम्स खेळायचे नो प्रॉब्लेम खेळा, पण एक वायदा करायचा आधी इतका इतका व्यायाम करायचा मगच मोबाईल हातात मिळेल. व्हेरी गुड. जेवणामध्ये छानपैकी तुम्हाला बाहेर खायचं आहे ना वन्स इन अ वीक 15 दिवसातून वगैरे आपण जाऊयात, पण तोपर्यंत छानपैकी घरचं खायचं. आजकाल शाळांनी जेवणाची जी कटकट होती पोरांची, कटकट इन द सेन्स आपण नाही का पूर्वी ही भाजी आवडत नाही ते नाही हे, शाळांनी खूप मोठा इनिशिएटिव्ह घेऊन सगळ्या भाज्यांची आवड मुलांमध्ये निर्माण केली आहे. पालकांनी सुद्धा आणि शाळांनी सुद्धा दोघांचाही रोल फार महत्वाचा आहे या प्रोसेसमध्ये. त्यामुळे आता पोरं जास्त कटकट करत नाही, पण हो काही गोष्टी आहेत ज्या थोड्याशा आपण थोडा बदलल्या ना पोरांना थोडी स्पेस देणं त्यांना जरा छान एन्जॉय करू देणं या गोष्टी गरजेच्या आहेत. डेफिनेटली शिबिरांना जाऊ द्या पाठवा, पण लिमिट्स आपण सुद्धा ओळखले पाहिजे. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते राहू. नो त्रास सुरू होतोय.